जखर्या अध्याय 14. पहा, परमेश्वराच्या न्यायाचा दिवस येत आहे. तुम्ही लुटलेली संपत्ती त्या दिवशी तुमच्या शहरात वाटली जाईल. येरुश्लेमेशी लढावयास मी सर्व राष्ट्रांना एकत्र करीन. ते नगरी ताब्यात घेतील आणि घराणा लुटतील, स्त्रियांवर बलात्कार करतील व अर्धे अधिक लोक कैद केले जातील, पण उरलेल्या लोकांस नगरीतून नेले जाणार नाही. मग परमेश्वर त्या राष्ट्रांविरुद्ध युद्ध पुकारेल. युद्धाच्या दिवसात जसे तो युद्ध करीत असे तशा प्रकारे तो राष्ट्रांशी युद्ध करेल. त्यावेळी तो येरुश्लेमच्या पूर्वेला असलेल्या जैतून पर्वतावर उभा राहताच तो पर्वत दुभेगेल. त्या पर्वताचा अर्धा भाग उत्तरेकडे व अर्धा भाग दक्षिणेकडे सरकेल. जैतूनाच्या झाडांचा डोंगर पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत दुभागून एक खोल दरी निर्माण होईल. तेव्हा तुम्ही माझ्या पर्वताच्या खोराकडे पळाल, कारण ती दरी आसलापर्यंत पोहोचेल. व यहुदाचा राजा उजिया याच्या काळात झालेल्या भूकंपाच्या वेळी तुम्ही जसे पळाला, पण माझा परमेश्वर देव तेथे येईल आणि तुमच्या बरोबर त्याचे सर्व पवित्र अनुयायी असतील. आणि तो एक विशेष दिवस असेल, त्यावेळी प्रकाश नसेल आणि गारठा व कडाक्याची थंडी नसेल. तो दिवस विशेष होईल तो परमेश्वरासच ठाऊक, कारण तो दिवसही नसणार व रात्रीही नसणार, तर संध्याकाळच्या प्रकाशासारखा प्रकाश असेल. तेव्हा येरुश्लेमेतून सतत वाहणाऱ्या पाण्याचा झरा वाहील, त्यास दोन पाट फुटतील. एक पाट पूर्वेकडे वाहत जाऊन पूर्वेकडील समुद्राला मिळेल, तर दुसरा पाट पश्चिमेकडे वाहत जाऊन भूमध्य समुद्राला मिळेल. हिवाळा असो वा उन्हाळा, तो वाहत राहील. त्यावेळी परमेश्वर सर्व पृथ्वीचा राजा असेल. त्या दिवशी केवळ परमेश्वर व केवळ त्याचे नाव असणार. तेव्हा सर्व देश येरुश्लेमच्या दक्षिणेस असलेली गिबा ते रिमोन यामधील अराबाप्रमाणे होईल. येरुश्लेम मात्र पुन्हा उभारले जाईल, अगदी बन्यामिनच्या प्रवेशद्वारापासून ते पहिल्या प्रवेशद्वारापर्यंत आणि हन्नानेलच्या मनोऱ्यापासून राजाच्या द्राक्ष कुंडापर्यंत अशी ती आपल्या स्थळी बसेल. लोक तेथे वस्ती करतील, यापुढे त्यांचा नाश होणार नाही. येरुश्लेम अगदी सुरक्षित असेल. पण येरुश्लेम विरुद्ध लढलेल्या राष्ट्रांना परमेश्वर शिक्षा करील. तो त्या राष्ट्रांचा या मरीने संहार करील. ते आपल्या पायावर उभे असताच त्यांची कातडी कुजू लागेल, त्यांचे डोळे त्यांच्या खाच्यात आणि त्यांच्या जिभा त्यांच्या तोंडात सडतील. तेव्हा परमेश्वराकडून खरोखरच लोकांची त्रेधा उडेल. प्रत्येक जण आपल्या शेजाऱ्याचा हात धरील आणि शेजारी एकमेकाशी भांडतील. यहुदाई येरुश्लेम मध्ये लढेल. भोवतीच्या सर्व राष्ट्रांकडून संपत्ती मिळेल. त्यांना भरपूर सोने, चांदी आणि वस्त्रे यांचा पूर येईल. हिमरी शत्रू सैन्याच्या छावणीत पसरेल व त्यांच्या घोड्यांवर, खेचरांवर, उंटांवर आणि गाढवांवर व प्रत्येक जनावरावर ही मरी येईल. येरुश्लेमशी लढावयास आलेल्या राष्ट्रांपैकी जे वाचतील ते सर्व सेनाधीश परमेश्वराची उपासना करण्यासाठी मंडपाचा सण साजरा करायला दरवर्षी येरुश्लेमला येतील. पृथ्वीवरील जी सर्व कुटुंबे येरुश्लेमला प्रभू राजाची सेनाधीश परमेश्वराची उपासना करायला जाणार नाहीत, त्यांच्या देशात परमेश्वर पाऊस पाडणार नाही. जर मिस्राचे घराणे मंडपाचा सण साजरा करण्यासाठी आले नाही तर त्यांच्यावरही पूर्जन्यवृष्टी होणार नाही. मंडपाच्या सणात जी राष्ट्रे वर चढून जाणार नाहीत त्यांच्यावर शत्रूंच्या राष्ट्रात परमेश्वराने जी मरी पसरली होती ती तो त्यांच्यावर आणेल. ही शिक्षा मंडपाच्या सणाला न आल्याबद्दल मिस्राला व इतर प्रत्येक राष्ट्रांना असेल. त्यावेळी घोड्याच्या सरजामावर सुद्धा परमेश्वरासाठी पवित्र अशी अक्षरे कोरलेली असतील आणि परमेश्वराच्या मंदिरातील भांडी वेदीपुढील कटोऱ्या इतकीच महत्वाची असतील. येरुश्लेमेतील व यहुदातील प्रत्येक पात्र सेनाधीश परमेश्वरास पवित्र होईल. परमेश्वरासाठी यज्ञ करणारा प्रत्येक जण ही भांडी घेईल व त्यामध्ये अन्न शिजवेल. त्या दिवसापासून सेनाधीश परमेश्वराच्या निवासस्थानात कनानी आणखी असणार नाहीत.